Book 2 88
88
Модальні дієслова у минулому 2
Криєпаданча рупапракаранча бхутакал
Криєпаданча рупапракаранча бхутакал
Мій син не хотів бавитися лялькою.
Маджа мулала бахулі собат кхедайце наўте.
Маджа мулала бахулі собат кхедайце наўте.
Моя дочка не хотіла грати у футбол.
Маджа мулила футбол кхедайце наўте.
Маджа мулала футбол кхедайце наўте.
Моя жінка не хотіла грати в шахи зі мною.
Маджа патніла, маджа собат, буддібал, кхедайце наўте.
Маджа патніла, маджа собат, буддібал, кхедайце наўте.
Мої діти не хотіли гуляти.
Маджа муланна, фірайла, зайце наўте.
Маджа муланна, фірайла, зайце наўте.
Вони не хотіли прибрати кімнату.
Тянна холі саф карайчі навті.
Тянна холі саф карайчі навті.
Вони не хотіли йти спати.
Тянна дзопі зайце навті.
Тянна дзопі зайце навті.
Йому не можна було їсти морозива.
Тяла आइसक्रीम खाण्याची परवानगी नव्हती.
त्याला आइसक्रीम खाण्याची परवानगी नव्हती.
Йому не можна було їсти шоколад.
त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती.
त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती.
Йому не можна було їсти цукерок.
त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती.
त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती.
या मीख щось забажати.
मला काही मागण्याची परवानगी होती.
मला काही मागण्याची परवानगी होती.
या मीख купити собі одяг.
मला स्वतःसाठी पोशाख खरेदी करण्याची परवानगी होती.
मला स्वतःसाठी पोशाख खरेदी करण्याची परवानगी होती.
ये मीख उजाते सुबी चुकेरको.
मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती.
मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती.
तुबी можно було курити в літаку.
तुला विमानात धूम्रपान करण्याची परवानगी होती का.
तुला विमानात धूम्रपान करण्याची परवानगी होती का.
तुबी можно було пити в лікарні пиво.
तुला इस्पितळात बियर पिण्याची परवानगी होती का.
तुला इस्पितळात बियर पिण्याची परवानगी होती का.
तुबी можно було взяти собаку в готель.
तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का.
तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेण्याची परवानगी होती का.
На канікулах діти могли довго залишатися на дворі.
सुट्टीमध्ये मुलांना उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती.
सुट्टीमध्ये मुलांना उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती.
Вони могли довго грати у дворі.
त्यांना अंगणामध्ये जास्त वेळेपर्यंत खेळण्याची परवानगी होती.
त्यांना अंगणामध्ये जास्त वेळेपर्यंत खेळण्याची परवानगी होती.
Вони могли довго не спати.
त्यांना उशिरापर्यंत जागण्याची परवानगी होती.
त्यांना उशिरापर्यंत जागण्याची परवानगी होती.